Okay. Anybody got any questions?
तरफ कौन से कोई प्रश्न आया का? इकड़ा है
दी. So much. Okay. No.
हाँ क्या? थोड़ा सांगा.
You said that Sangha Sabhasad, Sangha member, he has to accept others with their faults. But such member actually, he doesn't look into his own faults. He tries to see others' faults. And because of that, there is a disharmony in the center or in the Sangha. So, if such things happen, then center or the order members, they go down.
So, what's the question?
We should accept the order member with his faults. Though he has a fault, we should accept him as the order member. But he doesn't see that he is in fault.
Yeah, no, I've understood the question. I'm just not sure what the question is. He's just making a statement.
Gai Karaitsa.
Okay. Yes, it is very important that you do not question another order member's membership of the order.
दुसरा जो धर्मचार्य आहे त्याची जी जे सभासदत्व आहे संघाचं त्याबद्दल आपण कधीही प्रश्न निर्माण करू नये.
But the fact that somebody is an order member doesn't mean that they're going to be perfect.
पण जो कोणी धर्मचारी असतो तर तो परिपूर्णच असतो असं नाही.
So yes, somebody has various faults.
तर कोणी असेल तर त्याचे अनेक असे दोष असतात.
It appears that this person is blaming other people, not looking at himself.
तर हा व्यक्ती इतरांना दोष देतो स्वतःकडे पाहत नाही.
Now there's an irony in this statement.
तर ह्या विधानामध्येच थोडासा विरोधाभास आहे.
Because well, that's what you're doing.
हे तुम्ही करत आहात.
You're talking about his faults. What about yours?
तुम्ही दुसऱ्यांचे दोष दाखवत आहात. तुमच्या दोषाकडे काय बघता का?
I'm not trying to get at you in particular, but what I'm saying is that really you need to look very closely at yourself.
मी तुम्हाला व्यक्तिशः हे बोलत नाहीये, परंतु प्रत्येकाने आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे.
And in the end you can't stop somebody else from doing what they do.
इतर लोक काय करतात तर त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही.
And obviously the best thing you can possibly do if somebody is really acting unskillfully is to try to get into communication with them.
जर कोणी अकुशलपणे वागत असेल तर त्याच्याशी तुम्हाला डायलॉग करावा लागेल, तुम्हाला त्याच्याशी बातचीत करावी लागेल.
Because it's through communication that you may be able to help them.
आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तर त्याच्यामधून काही दोघांनाही फायदा होऊ शकेल.
But try to think in terms of helping.
परंतु आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे की दुसऱ्यांना मदत करणं.
Try to think of helping them and helping the situation.
तर त्या व्यक्तीला देखील मदत झाली पाहिजे आणि त्या परिस्थितीला देखील मदत झाली पाहिजे.
Don't yourself fall into blaming.
तर तुम्ही केवळ दोष देणारेच आहात असे बनू नका.
Because then you'll be in trouble too.
कारण मग तुम्ही देखील तुम्हाला देखील त्याचा त्रास होऊ शकतो.
सो ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू गेट इन टू कम्युनिकेशन.
तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
बी व्हेरी केअरफुल ऑफ ब्लेमिंग, ऑफ टेकिंग साइड्स.
त्याची बाजू घेत आहात अशा प्रकारे तुम्हाला कोणी दोषारोपण तुमच्यावर करू नये.
बी व्हेरी केअरफुल ऑफ गेटिंग इन टू नेगेटिव्ह स्टेट्स ऑफ माइंड युअर सेल्फ अबाउट दॅट पर्सन.
त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये नकारात्मक भाव निर्माण होऊ नये.
डू व्हॉट यू कॅन टू बी रिझनेबल, टू बी पॉझिटिव्ह.
तर तुम्ही योग्य आहात, वास्तववादी आहात आणि विधायक आहात याबद्दल तुम्ही दक्ष राहा.
And if you can get help from senior people, so much the better.
जर ज्येष्ठ तुमच्यापेक्षा लोक असतील त्यांची मदत जर तुम्हाला हवी असेल आणि मिळत असेल तर अधिक चांगले.
But be very, very careful not just to become part of the problem.
परंतु जी समस्या आहे तर तिचा एक भाग तुम्ही बनू नका.
You know, he's doing something, you blame him.
तो काहीतरी करतो आणि तुम्ही त्याला दोष देता.
And then you start speaking about your blame.
आणि तुम्ही तुमचे दोष जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहता.
But then you are part of the problem.
तर मग जी काही समस्या आहे तिचा तुम्ही एक भाग बनलेला
आहात. So try to think, well, what is the best thing that I can do to help this situation?
तर ती परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मी कसं काय मदत करू शकेल या दृष्टीने आपण पाहिलं.
And remember that this person is an order member.
आणि ही गोष्ट एक लक्षात ठेवा की ती व्यक्ती देखील एक धर्मचारी आहे, ऑर्डर मेंबर आहे.
Committed to the three jewels.
ते सुद्धा त्यांनी सुद्धा त्रिशरणाला शरणगमन केलेलं आहे.
So if you communicate with them, you should be able to get through eventually.
जर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते तुम्ही साध्य करू शकता.
Yes, you're trying to understand, you're trying to get into communication.
तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
But don't fall into policeman mind.
तर पोलिसांचं जसं मन असतं तसं तुमचं मन मात्र ठेवू नका.
Do you know what I mean? You get this policeman mind.
तर पोलिसांचं जसं मन असतं हे तुम्हाला कदाचित माहित असेल.
They should not be like that.
तर ते कसं असं म्हणतात की त्यांनी असं असायला नको.
They should stop.
त्यांनी हे थांबवलं पाहिजे.
They should be punished.
त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
Well, when you do that, you are also acting against the order.
तर तुम्ही जेव्हा असं करता तर तुम्ही देखील संघाच्या विरुद्ध काम करत आहात.
Maybe they're making their unskillful actions.
ते तर अकुशल काम त्यांचं करत आहेत.
Well, don't add your own unskillful actions to that.
आणि त्याच्यामध्ये तुमच्या अकुशलाची त्याच्यामध्ये भर टाकू नका.
This is something you're all going to need to use.
तर तुम्हा सर्वांनी याचा उपयोग करणं गरजेचं आहे.
Don't react.
प्रतिक्रिया देऊ नका.
Because then you add to reaction, reaction and reaction and reaction. Mess.
प्रतिक्रिया जर तुम्ही देऊ लागला तर प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया येईल, प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया येईल, अशा प्रकारे सगळी खिचडी होऊन जाईल.
And think of this as a spiritual practice.
तर हा जो भाग आहे तर त्याला एक आध्यात्मिक आचरण म्हणून तुम्ही बघा.
इट्स अ टेस्ट ऑफ वेदर यू कॅन रिमेन पॉझिटिव्ह अँड यू कॅन रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ द धम्मा.
तुम्ही विधायक आहात, तुम्ही धर्माच्या सानिध्यात आहात याचा असा त्याचा अर्थ होऊ शकेल.
आय रिमेंबर अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग इन्सिडेंट इन माय लाईफ.
माझ्या जीवनातला एक अतिशय प्रबळ असा एक अनुभव मला आठवतोय.
इन द लेट 1980s an order member who had been quite close to Bhante turned very strongly against him.
80s दशकामध्ये भंतेंच्या जवळचा एक अतिशय अतिशय जवळचा एक धर्मचारी होता आणि तो भंतेंच्या विरोधात गेला.
व्हेरी व्हेरी अनप्लेझंटली.
आणि खूपच अकुशल असं ते म्हणजे न आवडण्यासारखं असं ते ती गोष्ट होती.
अँड इव्हन वन डे समबडी स्टॉप्ड हिम लिव्हिंग हिज हाऊस टू गो टू वेअर बांटे वॉज विथ अन एक्स इन हिज हँड.
तर एक दिवशी काय झालं की त्याच्या हातात कुऱ्हाड होती आणि तो आता आपलं घर सोडून भंतेकडे येत होता. तर एका माणसाने त्याला त्याच्या घरामध्ये थांबवलं.
इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस अँड अनप्लेझंट सिच्युएशन.
तर खरोखरच खूपच वाईट अशी ती घटना होती.
अँड आय वॉज हॅव्हिंग टू हेल्प अँड टू डील विथ दिस.
आणि त्यावेळेस मी भंतेंना मदत करत होतो.
अँड आय फाउंड इट व्हेरी व्हेरी अनप्लेझंट.
आणि मला देखील खूप वाईट वाटलं.
I'd never had to deal with anything like that before.
अशा प्रकारच्या घटनेला मी कधीही त्याच्या अगोदर सामोरं गेलेलो नव्हतो.
I thought, well, you know, I've come into a spiritual community, but this is happening.
मला असं वाटलं की मी तर आध्यात्मिक संघामध्ये दाखल झालेलो आहे, त्या कुलामध्ये दाखल झालेलो आहे आणि हे काय घडतंय.
And so Bhante must have seen that I was looking quite depressed.
मंत्र्यांनी कदाचित मला पाहिलं असेल की मी फारच दुःखी होतो.
I was just leaving the room after a conversation with him about this.
याबद्दल बंतेंशी मी थोडीशी चर्चा केली होती आणि मी त्यांची खोली सोडत होतो.
And Bhante called me back.
आणि बंतेंनी मला पुन्हा परत बोलावलं.
And he said, look, You mustn't think of this as something bad.
Bhante mala manale ki hi atishay vaid gosht ghadli ahe asa tu samju nako.
He said you must think of this as a test.
Tar tu he asa samaj ki hi itha tuji pariksha ahe.
It's a test of your own equanimity.
Tar जी समानता आहे त्याबद्दलची तुझी ही परीक्षा.
इट्स अ टेस्ट ऑफ युअर पॉझिटिव्हिटी.
तुझी विधायकता त्याची ही परीक्षा.
इट्स अ टेस्ट ऑफ युअर डेडिकेशन टू द धम्म.
धम्माबद्दलचं तुझं समर्पण आहे त्याची ही परीक्षा.
इफ यू रिएक्ट वेल यू आर नॉट प्रॅक्टिसिंग द धम्म.
जर तू या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर मग तू खऱ्या अर्थानं धम्माचं आचरण करत नाही.
इफ यू डोंट फील मॅटर यू आर नॉट प्रॅक्टिसिंग द धम्म.
तू जर मेता भावना करत नसेल, मेता प्रदर्शित करत नसेल, व्यक्त करत नसेल तर तू आचरण करत नाहीस.
सो इज अ हार्ड टीचिंग.
तर ही शिक्षा मला मिळाली भंतेकडनं.
व्हेरी
कठोर अशी, कठीण अशी शिक्षा होती.
व्हेरी डिफिकल्ट इन अ सेंटर वेअर यू गॉट वन ऑर टू ऑर थ्री पीपल हू आर रिएक्टिंग इन वन वे ऑर अनदर.
एका सेंटरमध्ये दोन तीन लोक जर एकमेकांच्या विरोधात असं क्रिया प्रतिक्रिया हे चालू असेल त्यांचं तर फार कठीण आहे.
बट दिस इज वेअर यू मस्ट रिअली डू सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस.
आणि खरं म्हणजे याच वेळेस तुम्हाला सहा धातूंवरचं चिंतन जे आहे ते करायला हवं.
दिस इज वेअर यू मस्ट रिअली डू मैत्री विकास.
आणि याच परिस्थितीमध्ये तुम्हाला मैत्री विकास हा साधावा लागेल.
सो थिंक ऑफ इट इज लाइक एज अ टेस्ट लाइक दॅट.
तर अशा प्रकारे इथं तुमची जणू काही परीक्षा चाललेली आहे असा विचार करा.
आय हॅव नेव्हर सीन बंते रिएक्ट.
भंतेंना मी कधीच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेलं पाहिलेलं नाही.
इव्हन दो पीपल इन द ऑर्डर हॅव बिहेव्ड रिअली बॅडली टुवर्ड्स हिम.
त्यांच्या प्रती लोकांनी, संघामधल्या लोकांनी अतिशय विचित्र असा व्यवहार केला.
इव्हन दो पीपल इन द ऑर्डर हॅव डन व्हेरी बॅड थिंग्स.
संघामधल्या लोकांनी खूप काही वाईट गोष्टी केल्या.
आय मीन सम पीपल, नॉट एव्हरीबॉडी.
काही लोकांनी म्हणतोय मी.
बट आय हॅव नेव्हर सीन बंते रिएक्ट.
परंतु भंतेंनी त्यांची प्रतिक्रिया कधीच व्यक्त केली नाही.
ही जस्ट व्हेरी कॉमली व्हेरी पॉझिटिव्हली ट्राईज टू हेल्प.
तर अतिशय शांतपणे, अतिशय विधायकपणे त्या परिस्थितीमध्ये देखील त्यांना त्यांनी मदत केलेली आहे.
दिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर यू टू नो.
तर तुम्हाला हे समजणं फारच गरजेचं आहे, महत्वाचं आहे.
व्हेरी डिफिकल्ट टू डू.
आणि करायला फार कठीण आहे.
बट इफ यू डोंट डू दिस यू विल जस्ट बी अनदर रिएक्टिव्ह बोर्ड मेंबर.
जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही सुद्धा दुसरे एक प्रतिक्रिया व्यक्त करणारे धम्मचारी बनाल. One who has gained enlightenment, where does he live?
in a sense you could say lives wherever he lives.
तर जिथं कुठं तो राहत असेल तो तिथंच राहतो.
I'm not sure, are you asking me for his address?
तर त्यांचा पत्ता विचारता का तुम्ही मला?
So I'm not really sure what you're asking me.
प्रश्न तुम्ही काय विचारताय हे मला थोडस समजलं नाही. वारकवाडी नांदेड.
So what's the real meaning of the question?
तुमच्या प्रश्नामध्ये काय अर्थ दडलेला आहे?
संबंधी प्राप्त केलेला व्यक्ती कुठं राहतो या जगाचा पलीकडे?
In this world or beyond this world?
Well, was the Buddha in this world or beyond this world?
तर मग बुद्ध कुठे राहत होते? या जगात राहत होते का आणखी दुसऱ्या कुठल्या तरी जगात राहत होते?
Well, he was in this world, wasn't he?
तर बुद्ध ह्याच जगात राहत होते.
He lived and moved.
ते याच ठिकाणी राहिले, याच ठिकाणी त्यांनी याच ठिकाणी ते फिरलेले आहे.
He spoke.
याच ठिकाणी ते बोललेले आहे.
So if we're talking about a Bodhi in the sense of stream entry, well, there are probably people in the order.
Srotapanna ya arthana jar apan kai lok pahile tar te aplya sanghamadhe dekhil ahet.
They're not going to look different to anybody else.
Pan te itarampeksha kai tari vegle distat asa matra nahi.
They don't suddenly get an ushnisha and long ears and all that.
उष्णीश त्यांच्या डोक्यावर काहीतरी आहे किंवा त्यांचे कान लांब झालेले आहेत असं काही तुम्हाला बघायला मिळालेलं नाही.
A light doesn't come on their forehead.
त्यांच्या कपाळातून काही प्रकाश बाहेर पडत नाहीये.
They're just ordinary people.
तर ते आपल्या सर्वसामान्यासारखेच दिसतात.
But their minds are completely different.
परंतु त्यांचं मन जे आहे ते अतिशय वेगळं असतं.
So yes, you can gain bodhi within this human life.
तर हा जो मनुष्याचा जन्म आपणाला मिळालेला आहे त्या जन्मामध्ये आपणाला बोधी प्राप्त करता येऊ शकते.
What happens to a Buddha after death, we just can't say.
बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर काय झालं हे आपण सांगू शकत नाही.
The Buddha said you can't say whether he exists or doesn't exist.
बुद्ध काय म्हणतात की ते आहेत आणि ते नाहीत ह्या दोन्ही गोष्टी सांगता येत नाही.
You can't say that he both exists and doesn't exist.
आणि तो ते राहतात आणि राहत नाहीत ह्या दोन्ही गोष्टी पण सांगता येत.
And you can't say that he neither exists nor doesn't exist.
आणि असंही नाही की ते राहतही नाहीत आणि राहत नाहीत देखील नाही.
In other words, we just cannot understand what happens to a Buddha.
तेव्हा बुद्धाचं काय होतं हे आपणाला समजणार नाही आणि सांगता येणार नाही.
But yes, the main point is that you could attain stream entry.
त्याच्यातला मुख्य भाग हा आहे की तुम्ही श्रोतापन्न बनू शकता.
And you would still move around on this earth.
आणि याच भूमीवर तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता.
But you'd see things in a completely different way.
परंतु तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो इतरांपेक्षा अतिशय भिन्न असेल.
बिकॉज देयर वुड बी नो सेल्फ.
कारण त्या ठिकाणी तुमचा स्व नसेल.
नो सेल्फ अटॅचमेंट.
स्वतःबद्दलची आसक्ती नसेल.
आपला जन्म पाच धातूचा, पाच धातूचा जन्म पृथ्वी आप ते वायू आकाश आणि मग ह्याच्यातून जन्म झाला आणि आपण आपला ज्यावेळेस मृत्यू होतो तर त्यावेळेस की जिथल्या तिथं धातू निसर्गातल्या धातूला विलीन होतात. मग आता सहती स्व जो आहे तो सोबत येणारा क्लेश आहे, सहती क्लेश असल्याला मला म्हणतात. मग तो हा कुठून आला ज्यावेळेस आपण याचा हे करतो त्यावेळेस ते जिथल्या तिथे मिळून जातात निसर्गात आणि मग हा स्व कुठून आला असं मला म्हणायचं.
Sahati Klesh, he is talking about that. So all the elements, they dissolve into the elements outside. So where, actually how this Sahati Klesh comes along? That's what his question.
Now I think there's some confusion in the way of thinking about the question.
प्रश्न ज्या पद्धतीनं त्याचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ आहे.
सो the elements come and go.
जे धातू आहे ते येतात आणि जातात.
And they come and go.
आणि ते येतात आणि जातात.
And they come and go.
येतात आणि जातात.
So the problem is that in their coming and going you think there's a real I.
त्यांचं येणं आणि जाणं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं समजता की तिथं मी आहे.
सो वी थिंक दर समथिंग परमनंट इन व्हॉट इज ऍक्च्युअली इम्परमनंट.
जे अनित्य आहे तिथं तुम्ही त्याला नित्य आहे असं समजायला लागता.
येस, सो दॅट वेन यू आर कॉन्टेम्प्लेटिंग द एलिमेंट्स यू गिव्हिंग अप युअर अटॅचमेंट टू दम.
जेव्हा तुम्ही तुमचे धातू सोडत असता तेव्हा तुम्ही तुमचा स्व सोडत असता, तुमची आसक्ती सोडत असता.
यू स्टॉप आयडेंटिफाईंग युअर सेल्फ विथ दॅम.
तर त्या धातूंबरोबर तुम्ही जे चिकटलेला होता, तुमची जी ओळख तुम्ही केलेली होती ती सोडत आहात.
बट दे स्टिल देयर.
परंतु ते आहेतच.
सो यू आर थिंकिंग माय हँड.
तुम्ही असा विचार करता की हा माझा हात.
अँड यू थिंक सम वे दिस इज मी.
त्या हातामध्ये तुम्ही असं समजता की इथं माझा मी आहे.
सो यू द सेन्सेशन्स ऑफ हॅव्हिंग अ हँड.
तर हाताबद्दलची संवेदना आहे.
I can feel the internal sensations in my hand.
आतल्या ज्या संवेदना आहेत हातामधल्या त्या मी जाणतो.
I can see the hand.
मला हात दिसतो देखील.
That's all reality.
तर हे जे काही आपण बघतो ती सत्यता आहे.
But then I think my hand.
परंतु जेव्हा मी असा विचार करतो की हा माझा हात आहे.
So what you're giving up is that attachment.
तर या ठिकाणी तुम्ही सोडत आहात काय तर तुमची आसक्ती.
But the sensations remain.
परंतु ज्या संवेदना आहेत त्या तशाच राहतात.
The visual impression of the hand remains.
तुम्ही डोळ्याने ज्या हाताला बघता आहात ते तसंच राहतं.
But I no longer think of it as mine.
परंतु मी असा कधीच आता विचार करत नाही की हा माझा आहे.
So you could think of it a bit like this.
तर अशा प्रकारे देखील तुम्ही विचार करू शकता.
maza cup.
Ha maza cup.
So somehow I've identified this cup with me.
तर हा कप आणि मी आमच्या आम्ही दोघांशी एकमेकांशी जुळवून घेतलेले आम्ही एकमेकांशी मिसळलेलो आहोत.
If Chandrabodhi seizes that cup and takes it away, I get annoyed.
जर चंद्रबोधीने हा कप हिसकावून घेतला तर मला वाईट वाटतं, मला दुःख होतं.
Give me my cup.
आणि मी मोठ्याला म्हणतो की माझा कप मला परत कर.
Because I've identified myself with that cup.
कारण ह्या कपाबरोबर मी आता जोडल्या गेलेलो आहे.
And I could get very upset about this cup. It's a very nice cup which Maitreya Nagarjuna brought from Thailand.
आणि आता माझी सुद्धा आसक्ती जडलेली आहे कपाबरोबर. नागार्जुनांनी हा थायलंड मधून आणलेला.
If he stole it, I would be annoyed.
आणि जर तो चोरीला गेला तर मला फार वाईट वाटेल.
But well, you think Maitreya Nagarjuna, he bought it.
मैत्रीवीर नागार्जुनांनी हा आणलेला आहे.
I think you bought it, you didn't steal it, did you?
मला वाटतं की त्यांनी आणलेला आहे, चोरलेला नाहीये.
He bought this cup, so it was his cup.
तर त्यांनी तो कप आणलेला आहे म्हणून तो त्यांचा आहे.
Then he gave it to me.
आणि त्यांनी तो मला दिलेला आहे.
And it stopped being his cup.
आता तो त्यांचा कप राहिलेला नाही.
It became somebody else's cup.
आणि हा आता दुसऱ्याचा कप झालेला आहे.
So do you see what I mean? This idea of possession is in our minds.
तर ही जी मालकी आपण प्रस्थापित करतो ती कुठं आहे तर ती आपल्या मनामध्ये आहे.
कप इज जस्ट कप.
कप हा कपच आहे.
इट डजंट बिलॉंग टू हिम, इट डजंट बिलॉंग टू मी.
कप हा त्यांचाही नाहीये आणि खरं म्हणजे माझाही नाहीये.
इन अ वे इट्स नॉट इवन अ कप.
खरं म्हणजे तो कप देखील नाही.
इट्स जस्ट दॅट.
तर ते काहीतरी आहे.
बट आवर माइंड्स ऍड ऑन टू इट द आयडिया ऑफ माइन, योर्स अँड सो ऑन.
आणि मग आपल्या आपल्या ज्या कल्पना आहेत त्यांनी त्याला नावं दिलेली आहेत, माझा आहे, तुमचा आहे वगैरे.
वी डू द सेम विथ आवर बॉडीज.
आणि हेच आपण आपल्या शरीराच्या बाबतीत देखील करत असतो.
बॉडी इज जस्ट बॉडी.
शरीर हे शरीर आहे.
इट्स नॉट समथिंग फिक्स्ड.
तर ते काही असं ठोस नाहीये.
दिस कप यूज्ड टू बी अ पीस ऑफ बॅम्बू.
हा कप जो आहे तो अगोदर बांबू होते, त्या बांबूच्या तुकड्यापासून बनवलेला.
फ्रॉम दॅट बांबू इट्स बीन शेप्ड इनटू दिस ब्युटिफुल कप.
आणि त्या बांबूच्या तुकड्यांपासून अतिशय सुंदर असा आकार त्याला दिला गेलेला.
वन डे आय होप इन मेनी इयर्स टाइम इट विल ब्रेक.
अनेक वर्षानंतर मला असं वाटतं की हा पडेल आणि तुटेल.
अँड इट विल बी थ्रोन अवे.
आणि तो फेकून दिला जाईल.
अँड इट विल जस्ट रॉट.
आणि मग तो सडून जाईल.
सो देयर इज नथिंग परमनंट अबाउट द कप.
त्या कप बद्दल बोलायचं झालं तर कप मध्ये काही नित्यता नाही.
आय कॅन्ट रिअली ओन इट.
तो माझा आहे असं मी म्हणू देखील शकत नाही.
जस्ट द सेम विथ द बॉडी.
आणि अगदी आपल्या शरीराच्या बाबतीत देखील असंच आहे.
एलिमेंट्स कम एलिमेंट्स गो.
धातू येतात धातू जातात.
एलिमेंट्स कम एलिमेंट्स गो.
धातू येतात धातू जातात.
बट यू जस्ट स्टॉप थिंकिंग ऑफ देम एज माइन.
पण ते माझे आहेत असा जेव्हा विचार आपण थांबवतो ते महत्वाचं आहे.
दॅट्स द पॉइंट.
इथं हा मुद्दा.
Oh.
That way
he's asking it.
If the elements get lost in the
world, I see. Okay. So it's a more sophisticated question than that. So maybe you could. So what in other words, in a sense, what is it that transmits the sahati kleshas from one life to another?
तर एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये हा सहती क्लेश जो आहे तो इथून तिथे जातो याच्याबद्दल काय?
Yes. Well, I don't know. मुझे मालूम नाही. In a way, it's one of those situations where all we can say is that independence on this, that arises.
एवढंच सांगता येईल की हे आहे म्हणून त्याच्यातून ते निर्माण झालं.
यू कुड थिंक ऑफ ऑल सॉर्ट्स ऑफ अनालॉजीज.
तर त्याच्यासाठी काही उदाहरणं देखील देता येतील, काही रूपक देखील सांगता येतील.
यू कुड थिंक ऑफ रेडिओ वेव्स ऑर समथिंग लाइक दॅट.
तर रेडिओचे जे तरंग आहेत तर त्या दृष्टीने ते बघता येईल.
बट दॅट्स जस्ट अनालॉजीज.
तर हे एक उदाहरण आहे त्यासाठी.
आय डोंट रिअली नो.
मला माहित नाही.
व्हॉट वी नो इज दॅट देयर इज वन लाईफ. And that provides some of the conditioning factors for the next life.
तर एक जीवन आहे आणि त्याच्यातून दुसऱ्या जीवनासाठी काहीतरी तिथं
पुरवले जातं.
Perhaps you could talk about the laws of thermodynamics. Newton's laws of thermodynamics.
न्यूटनचा जो सिद्धांत आहे थर्मोडायनॅमिक्सचा. उष्णता गत.
Yeah. So, well, matter cannot be created or destroyed.
तर जी वस्तू आहे ती निर्माण करू शकत नाही आणि ती नष्टही करू शकत नाही.
No energy is lost.
आणि त्याच्यामधून जी शक्ती आहे ती म्हणजे नष्टही होत नाही.
इफ दिस एनर्जी there will be counter energy.
जर तिथे शक्ती असेल तर त्याच्या प्रतिशक्ती देखील तिथे निर्माण होईल.
सो इफ दिस दी एनर्जी ऑफ सेल्फ क्लिंगिंग दॅट कंटिन्यूज.
तर स्वतःबद्दलची जी आसक्ती आहे त्याची जी एनर्जी आहे ती तिकडे दुसरीकडे जाते.
बट द मेकॅनिझम ऑफ इट आय डोंट नो.
परंतु त्यातलं जे तांत्रिक ज्ञान आहे तर ते मला माहित नाही.
अँड मे बी वी डोंट नीड टू नो.
आणि आपल्याला ते समजण्याची काही आवश्यकता देखील नाही.
बट व्हॉट वी डू नो इज दॅट द न्यू लाईफ इज टू सम एक्सटेंट डिपेंडंट ऑन जेनेटिक मटेरियल.
तर आपलं जे नवीन जीवन जे आहे तर म्हणजे आई वडील फ्रॉम मदर अँड फादर
जेनेटिक जीन्स.
तर जीन्स मधून आई वडिलांकडनं जे काही आहे त्याच्यातून त्याची थोडीशी निर्मिती झालेली आहे.
इट्स डिपेंडंट अपॉन द एन्व्हायरमेंट.
जे काही वातावरण आहे तर त्याचा त्याच्यावर परिणाम होतो.
बट द बुद्धा सेड देयर इज आल्सो सम मोमेंटम कमिंग फ्रॉम अ प्रीवियस लाईफ.
परंतु बुद्ध काय म्हणतात की मागच्या जीवनातून काही गती देखील इथं आलेली असते.
बट ही नेव्हर एक्सप्लेन्ड हाऊ दॅट मोमेंटम ट्रॅव्हल्ड एज इट वर.
परंतु ती गती कशी प्रवाहित होते हे मात्र बुद्धाने सांगितलेलं नाही.
परहॅप्स नो एक्सप्लेनेशन इज नीडेड ऑर पॉसिबल.
तर त्याच्यासाठी काही स्पष्टीकरणाची गरज आहे असं वाटलेलं नाही किंवा ते शक्य नाही.
इवन द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी डझंट रिअली एक्सप्लेन एनीथिंग.
गुरुत्वाकर्षणा शक्तीचा जो काही सिद्धांत आहे तर तो देखील सिद्ध स्पष्ट करता येत.
इट जस्ट डिस्क्राइब्स व्हॉट हॅपन्स.
फक्त वर्णन त्याचं केलं जातं की काय घडतं.
बट दिस टेक्स अस इनटू द रियलम ऑफ द फिलॉसॉफी ऑफ सायन्स.
तर या ठिकाणी सायन्सचं विज्ञानाचं जे तत्वज्ञान आहे तर त्याच्यामध्ये आपण शिरतो.
सो येस आय थिंक ऑल वी कॅन से इज दॅट इंडिपेंडन्स ऑन दिस लाईफ a tendency to self clinging is transmitted to a new life.
Tar ya jeevanacha adharavar ji dusrya jeevanamadhe apli ji pravritti aste tar ti tithun tikde jate.
Independence on dropping the stone it falls to the ground.
Tar dagad jar varun khali takla tar to jaminivar padto.
I'm sorry I didn't get your question to begin with.
तुमचा प्रश्न तो स्पष्ट तेवढा झालेला नव्हता.
बट नेव्हर माइंड इवन दॅट व्हेरी बेसिक आन्सर इज युजफुल.
परंतु त्याच्यातलं जे मूलभूत जे काही उत्तर आहे तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. In six element practice, I mean, he gets confused at the time of vidyana.
Yes, I'm not surprised. Yeah.
तर मला आश्चर्य वाटलं नाही म्हणतात तुमच्या प्रश्नाबद्दल.
So.
He doesn't understand.
Right.
This vijnana dhatu.
Yes, yes, I'm not surprised. I think this is a problem for many.
तर हा प्रश्न तुमचाच नाही आहे, अनेकांना तो प्रश्न पडलेला आहे.
So first of all, I think it's important to realize that vijnana is not an element in the same way that the other five are elements.
बाकीचे जे पाच धातू आहेत तर त्या प्रकारचा विज्ञान हा एक धातू नाही.
It's not the same kind of dhatu as the others.
That prakarta.
Oh, okay. Yeah. It's the earth, water, fire and air are objective.
तर पृथ्वी आग तेज वायु हे म्हणजे दिसतात.
They're outside us.
आणि ते आपल्या बाहेर आहेत.
We are conscious of them.
आणि त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव देखील आहे.
In a way, space is too.
आणि आकाशाबद्दल देखील असंच आहे.
Although space is really the absence of anything between two things.
तर ह्या दोन्हीमध्ये जी गोष्ट नाहीये तर त्याला तिथं आकाश असं आपण म्हणतो.
Consciousness is of a quite different kind.
तर विज्ञान हे आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे.
Consciousness is the being aware of the other elements.
तर विज्ञान या ठिकाणी काय करतं की बाकीचे जे धातू आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जाणीव निर्माण करतं.
It's not a thing.
तर ही वस्तू नाही.
It's when you say consciousness, my consciousness, it sounds like my cup.
जेव्हा माझं विज्ञान म्हणतो तर त्यावेळेस मग असंच होईल की हा माझा कप आहे.
But consciousness isn't a thing.
तर हे जे विज्ञान आहे ही इथं वस्तू नाही आहे.
It's just the way our language has to work that we make it seem like a thing.
तर आपली भाषा ही आपण जशी वापरत असतो त्यामधून हे लक्षात येते की याला देखील आपण वस्तू समजतो.
In a way you could say that consciousness isn't a thing, it's an act.
तर विज्ञान ही वस्तू नाही आहे तर ही कृती आहे.
It's the act of knowing objects.
तर या बाकीच्या ज्या बाहेरच्या वस्तू आहेत त्यांना ओळखणं तर हे त्या विज्ञानाचं काम आहे.
इट्स जस्ट बीइंग अवेअर.
इतरांबद्दलची जागृती ठेवणं.
जस्ट नोईंग द वर्ल्ड एज यू लुक एट इट.
जग ओळखणं.
सो कॉन्शियसनेस इज सब्जेक्टिव, द अदर एलिमेंट्स आर ऑब्जेक्टिव.
तर या ठिकाणी सहा धातू आहेत त्याच्यामध्ये विज्ञान हे जे आहे ते आपल्याशी निगडीत आहे आणि बाकीचे इतर जे धातू आहेत ते इतरांशी निगडीत आहेत.
अँड इट्स नॉट अ थिंग, दिस इज रिअली इम्पॉर्टंट.
तर ही वस्तू नाही हे फारच हे समजणं फार महत्वाचं आहे.
वेल इट्स क्वाइट इझी वेन यू लुक अट द फाईव्ह ऑब्जेक्टिव्ह एलिमेंट्स टू रेकग्नाइज दॅट देयर इज नथिंग फिक्स्ड अबाउट देम.
तर पाच धातू जे आहेत ते बघताना आपल्याला हे लक्षात येतं की तिथं ठोस असं काही नाही.
But actually the act of being aware is not fixed.
परंतु त्याबद्दलची जाणीव ठेवणं हे मात्र तिथं पक्कं नाहीये.
All the time you're aware, you're aware, you're aware.
म्हणजे नेहमीच आपण त्याच्याबद्दलची जागृती ठेवत असतो, जाणीव ठेवत असतो आणि हे चालू असतं.
All the time your awareness is changing in relation to its objects.
आणि ही जी जागृती आहे जी तुमची पुढची वस्तू आहे त्या प्रमाणात ती जागृती देखील बदलत जाते.
So that the awareness itself is constantly changing.
तेव्हा ही जी जागृती आहे तीच मुळात सतत बदलत राहणारी आहे.
But there's also no I in it.
आणि त्याच्यामध्ये हा स्व जो आहे तो देखील नाही.
दिस जस्ट अवेअरनेस.
कारण जागृती ही जागृती आहे.
आय एम अवेअर ऑफ यू.
मी तुमच्याबद्दल जागृत आहे.
आय यूज दॅट ग्रॅमॅटिकल फॉर्म, आय एम अवेअर ऑफ यू.
मी हे व्याकरणातलं जे मी आहे त्याचा वापर करतोय आणि मी तुमच्याबद्दल जागृत आहे.
बट रिअली दिस जस्ट अवेअरनेस.
परंतु त्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी फक्त जागृती आहे.
दिस नथिंग इन अवेअरनेस टू मेक इट माइन.
त्या जागृतीमध्ये असं काही नाहीये की ज्याला माझं आहे असं मी म्हणू शकतो.
There's no I inside that awareness, having that awareness.
ती जागृती जागृती आहे आणि जागृतीमध्ये म्हणजे जागृती निर्माण करणं जे आहे त्याच्यामध्ये आय नावाची वस्तू दोन्हीकडे कुठं आपल्याला बघायला.
So when you are doing the sixth element contemplation, you're letting go of your fixed idea of consciousness.
तर सहाव्या धातूचं म्हणजे विज्ञानाचं जेव्हा आपण चिंतन करतो तर त्यावेळेस तुमचा जो पक्का जो तो जो स्व आहे तो सोडायचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करता त्या धातूबद्दलचा जो स्व आहे.
You're trying to just be aware of awareness. You're just trying to be aware.
तर जी जागृती आहे त्या जागृतीबद्दल तुम्ही जागृत राहण्याचा प्रयत्न करता.
दिस जस्ट अवेअरनेस.
तिथं फक्त जागृती आहे.
नोबडी ओनिंग द अवेअरनेस.
ती जागृती कोणाच्या मालकीची नाहीये.
जस्ट अवेअरनेस.
फक्त ती जागृती आहे.
सो यू नो नीड for the idea of my consciousness.
It
just limits your awareness.
आणि असं जर केलं तर तुमची जागृतीला तुम्ही थोडासा बांध घालता.
If you can be aware without that fixity and without that possession, your awareness is much greater, much broader.
तर ती जी मालकी तुम्ही नेहमी दाखवत आहात आणि हा ठोस आहे असं जे समजत आहात तिथं तुम्ही ते एक प्रकारे त्याच्यापासून दूर जाता, सोडून देत.
Yes, does that help?
थोडीशी मदत झाली का?
Not completely clear. Reflect on the difference between consciousness and the other kinds.
तर चिंतन असं करा की
the difference between consciousness and the five elements.
विज्ञान आणि बाकीचे जे सहा धातू आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे याच्यावर चिंतन करा.
Just try to see the difference.
त्याच्यामधला फरक हा बघण्याचा प्रयत्न.
Just reflect, consciousness is not a thing.
आणि विज्ञान ही काही वस्तू नाही हे लक्षात घ्या.
So just reflect on that.
फक्त एवढंच चिंतन करा.
And I think then you'll get some clarity.
आणि असं जर केलं तर थोडीशी स्पष्टता येऊ शकेल.
But while I was speaking, I got a little bit more to say about that question about the sahati klesha.
तर हे करत असताना माझ्या डोक्यामध्ये विचार आला तो सहति क्लेशाबद्दल.
I was answering in terms of rebirth.
मी पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये बोलत होतो.
But you could answer in another way.
परंतु दुसऱ्या पद्धतीने देखील त्याला त्याचं उत्तर देता येतं.
And maybe the two answers are not contradictory.
अर्थात हे एकमेकांच्या विरुद्ध असे उत्तरं नसतील.
Maybe they're complementary.
पण ते एकमेकांना पूरक असतील.
You could also say that this is an evolutionary development.
तर ही जी प्रगती आहे ही उत्क्रांतीची प्रगती आहे.
You know, as we move from being apes to being human beings, self-awareness arose.
माकडापासून आपण माणसापर्यंत आलो तर ती स्वजागृती जी आहे ती तिथून वाढत वाढत आलेली आहे आपल्यापर्यंत.
Why did it arise?
तर ही निर्माण का झाली?
Well, I presume you know your Darwin.
तुम्ही डार्विनला कदाचित ओळखत असाल.
You know the theory of evolution.
आणि उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे तो तुम्ही समजत असाल.
Evolution happens when organisms adapt to their environment.
तर उत्क्रांती कधी निर्माण होते? तर जे काही प्राणी आहेत तर त्या परिस्थितीला ते जेव्हा अनुरूप होण्याचा प्रयत्न करतात तिथं उत्क्रांतीची निर्मिती होते.
सो दिस सेल्फ अवेअरनेस डेव्हलप्ड ॲज अन अडॅप्टेशन टू द एन्व्हायरमेंट.
तर आपली स्वजागृती जी आहे ती वातावरणामध्ये आपण त्याला अनुरूप असं काहीतरी त्याच्याशी संलग्न व्हावं यासाठी ती निर्माण झाली.
इट मेड ह्युमन बीइंग्स इमेन्सली पॉवरफुल.
परंतु
मी immensely powerful, yes. Very very powerful. It made human beings very very powerful.
आणि त्यामुळे माणूस हा अतिशय सशक्त बनतो.
Because we could identify I, we can plan, we can think of the future, we can think of the past and so on.
आणि त्यामुळे आपण आपला मी जो आहे तो ओळखू शकतो. आपण आपला आपला पूर्व भाग आपला भविष्यातला भाग हे सगळं काही आपण ओळखू शकतो.
It developed as a survival mechanism.
आणि जगण्याची ही जी कला आहे अशी असं म्हणूया की त्याच्यातून ती निर्माण झाली.
इट्स बिल्ट इन टू अ बेसिक कॉन्शियसनेस.
आणि हे जे आहे ते आपल्या आतमध्ये आपोआपच तयार झालेलं आहे ज्याला मूळ विज्ञान असं आपण म्हणतो.
इट्स बिल्ट इन टू द वे वी सी थिंग्स.
आणि ज्या पद्धतीने आपण वस्तूंकडे बघतो त्याच्यातून ती त्याची निर्मिती झाली.
व्हेन यू लुक देयर इज अ वर्ल्ड आउट देयर अँड देयर इज अन आय इन हियर.
जेव्हा आपण बघतो तेव्हा जग आपल्याला तिकडे दिसतं आणि मी इथं दिसतो.
सो इट्स बिल्ट इन बिकॉज ऑफ इट्स इव्होल्युशनरी व्हॅल्यू.
तर उत्क्रांतीचा जो गुणधर्म आहे त्याच्यामुळे हे आपल्या आतूनच ते निर्माण झालेलं आहे.
अँड यू कुड से इट्स डन ह्युमॅनिटी व्हेरी वेल.
आणि त्यामुळे ही मानवता जी आहे ती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे.
इट्स फ्लोन अस टू द मून.
कारण त्याच्यामधनं माणूस चंद्रापर्यंत गेलेला
आहे. इट्स क्रिएटेड एन इंडियन डेमोक्रेसी.
आणि भारतीय लोकशाही जी आहे त्याच्यातून निर्माण झालेली आहे.
सो इट्स बीन अ व्हेरी बिग डेव्हलपमेंट.
आणि याच्यामुळे ही हा जो विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा झालेला
आहे. बट इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स.
परंतु असं असलं तरी अनेक समस्या देखील आहे.
Because it's also created colonial oppression, war, caste systems, so much evil.
आणि त्याच्यामुळे हा कॉलोनियल वसाहतवाद
वॉर्स
त्याच्यामुळे युद्ध झालेले आहे.
कास्टिझम
आणि जातीयता निर्माण झालेली आहे.
ऑल ऑफ दॅट कम्स आउट ऑफ दिस आय.
आणि हे सगळं कशामुळे निर्माण झालेलं आहे तर मी मुळे निर्माण.
सो इट्स हेल्प्ड अस अँड इट हिंडर्स अस.
तर ते आपल्याला एक प्रकारे मदतही करत असतं आणि बाधा देखील निर्माण करत.
इट कुड इव्हन डिस्ट्रॉय अस.
खरं म्हणजे आपल्याला ते नष्ट देखील करू शकतं.
इफ एनफ ऍटम बॉम्ब्स गो ऑफ दॅट्स द एंड ऑफ ह्युमॅनिटी.
जर भरपूर बॉम्ब जिकडे तिकडे पडले तर मग मानवतेचा तिथं अंत होईल.
सो वी क्लिअरली गॉट टू गो बियॉन्ड दिस काइंड ऑफ कॉन्शियसनेस.
तर अशा प्रकारचं जे विज्ञान आहे त्याच्या आपल्याला पलीकडे गेलं पाहिजे.
बट इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट बिकॉज इट्स बिल्ट इन.
परंतु हे आपल्या आतमध्येच ते रचल्या गेलेलं आहे त्यामुळे ते फार कठीण आहे.
इट सीम्स सो ऑब्व्हियस. येस दिस मी.
अगदी सहजपणे आपण म्हणतो की हा मी आहे.
जस्ट यू ओपन युअर आयस अँड इट्स ऑब्व्हियस दिस मी अँड नॉट मी.
डोळे उघडल्याबरोबर तुम्ही म्हणता की हा मी आहे आणि तो मी नाही.
इट्स नॉट जस्ट अन इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम. इट्स बिल्ट इन टू आर way of seeing.
तर बुद्धीचाही तिथे वापर करायची काही गरज नाही कारण ते आतमध्ये असं काही आहे बनलेलं आहे की तिथून तो मी तयार होतो.
सो येस वी कुड से दॅट दिस कम्स अबाउट फॉर इव्होल्युशनरी रिझन्स.
तेव्हा हे जे काही निर्माण झालेलं आहे किंवा जे काही येत आहे तर त्याच्यामध्ये उत्क्रांतीचा भाग आहे.
अँड मे बी दॅट रिलेट्स ऑल्सो टू रिबर्थ.
आणि त्याचा संबंध जो आहे तो मग पुनर्जन्माशी देखील जोडला जातो.
मे बी द टू कोइन्साइड इन सम वे.
अर्थात ते दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत.
बट आय थिंक इट्स युजफुल टू एक्सप्लोर इन दिस वे बिकॉज इट शोज अस जस्ट हाउ डीप द प्रॉब्लेम लाइज.
तर या अर्थाने त्याचा विचार केला पाहिजे की ही समस्या जी आहे ती किती खोलवर रुजलेली आहे.
इट्स व्हेरी डीपली इन्स्टिंक्टिव्ह.
ते उपजतच ती आतल्या आतून निर्माण झालेली आहे.
दॅट्स व्हाय यू कॅन डू द सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस.
आणि त्यामुळेच आपण सहा धातूंवरचं ध्यान करतो.
अँड यू कॅन इव्हन फील इन द सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस दॅट यू सॉर्ट ऑफ गिव्हन अप.
आणि त्या ध्यानामध्ये तुम्ही असाही अनुभव घेऊ शकता की तुम्ही सगळं काही सोडून दिलेलं आहे.
विद इन फाईव्ह मिनिट्स यू कॅन बी रिॲक्टिव्ह.
त्याच्यानंतर पाच मिनिटांनंतर लगेच तुमची प्रतिक्रिया जी आहे ती सुरू होते.
सो यू गॉट रिड ऑफ इट बट इट्स स्टिल देयर.
आता तुम्ही सोडलंय त्याला तिथं परंतु आता अजून आहेच ते.
इट्स व्हेरी डीप विदिन अस.
कारण ते आपल्या आतमध्ये खूप खोलवर रुजलेलं आहे.
इट टेक्स अ लॉट ऑफ कार्मिक एफर्ट टू रियली बी एबल टू गेट रिड ऑफ इट.
तर त्याच्यासाठी जे कार्मिक प्रयत्न आहेत ते खूप करायला पाहिजे जेणेकरून आपण त्याच्यापासून मुक्त होऊ.
सो आय होप दॅट हेल्प्स यू अ बिट विथ युअर क्वेश्चन. इट्स मोर इंटरेस्टिंग इज इट.
तर तुमचा प्रश्न जरा मजेशीर होता आणि तुम्हाला थर्डची थोडीशी मदत झाली असेल.
Perhaps it helps us to understand just how serious this task is that we're committed to.
तर आपण जे काही काम सध्या करतो आहोत आणि ज्याला आपण आपली बांधिलकी पत्करलेली आहे तर ते किती कठीण काम आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल.
We're committed to a process that most people don't understand.
आपण अशा काही प्रक्रियेमध्ये आहोत सध्या की दुसऱ्याला हे काही कळणारच नाही.
We don't even understand fully.
आणि पूर्णपणे आपणाला देखील ते कळलेलं नाही.
यू मोस्ट पीपल से वेल व्हाट्स रॉंग इट्स व्हाट्स यू नो ओके यार योर सेल्फ यू गॉट अ सेल्फ व्हाट्स प्रॉब्लेम.
तर लोक म्हणतील की तुमचा स्व आहे त्याच्यात काय समस्या काय आहे त्याच्यामध्ये.
बट इट्स द प्रॉब्लेम इज फॉर यू अँड फॉर अदर्स.
पण समस्या ती माझ्यासाठी पण आहे आणि इतरांसाठी देखील आहे.
इफ यू अटॅच टू दॅट सेल्फ यू विल सफर.
जर त्या स्वला मी चिकटून राहिलो तर मला दुःख होईल.
अँड ह्युमॅनिटी विल सफर.
आणि पूर्ण मानवताच त्यामुळे दुःखी होईल.
बट वी गॉट टू गो व्हेरी व्हेरी डीप.
परंतु आपल्याला खूप खोलवर जावं लागेल.
स्पेस वर्ड म्हणते नॉट सो हॅपी विथ वर्ड स्पेस फॉर आकाशात एनर्जी इन कंटेम्प्लेशन ऑफ स्तूपा.
येस
मराठी. तर मला एक म्हणजे तो बंदे म्हणतात की हा जो स्पेस शब्द आहे अवकाशाबद्दल त्याच्याबद्दल ते एवढे खुश नाही. ते म्हणतात तिथे काहीतरी एक एनर्जी आहे तो.
दिस इज अ सॉर्ट ऑफ issue that can become very misleading.
तर हा मुद्दा जो आहे तर थोडीशी दिशाभूल देखील करू शकतो.
But it's as if you try to see space as alive.
पण ह्या आकाशाला किंवा अवकाशाला तुम्ही जिवंत पाहण्याचा प्रयत्न केला तर
इट्स नॉट जस्ट अ व्हॅक्युम.
तर ती पोकळी आहे असं नाही.
इट्स एस्पेशली when you're in Dhyana or something like that, it's something almost a sort of living substance.
जेव्हा तुम्ही सखोल ध्यानामध्ये असता तेव्हा जिवंत काहीतरी वस्तू आहे असं तुम्हाला वाटायला लागतं.
It's often spoken of as light.
असंही बोललं जातं, प्रकाश म्हणून त्याला बोललं जातं.
But it's the medium within which we experience.
परंतु ते एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आपण अनुभव घेत असतो.
But in a sense it's not empty.
परंतु तशा अर्थाने पाहिलं तर ते पोकळी नाहीये, त्या ठिकाणी मोकळं नाहीये किंवा शून्यता नाहीये.
Here we're clearly not talking about what you could call Newtonian space, mathematical space.
तर या ठिकाणी आपण न्यूटनचा जो सिद्धांत आहे त्या दृष्टीने आपण हे बोलत नाही.
We're really talking about imaginative space.
तर या ठिकाणी हा जो स्पेस आहे तो काल्पनिक स्पेस आहे.
But maybe this is a topic that we can't deal with very deeply now.
तर आता या घडीला हा जो विषय आहे तो तेवढा सखोलपणे आपण नेऊ शकत नाही.
But it's as if when you're in the space element, you're not just experiencing a blank.
तर जेव्हा ह्या धातूमध्ये अवकाश किंवा आकाशाच्या धातूमध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्ही एकदमच म्हणजे रिक्त असता असं मात्र नाही.
I don't know what your experience is, but mine, when it really works, in contemplating the space element, is a sense of a sort of living infinitude.
तर मला असं वाटतं की मी अनंतामध्ये जणू काही राहत आहे.
Something that's not dead, but not, of course, alive in any spirit sense.
अर्थात ते मृतही नाही आणि खऱ्या अर्थ या अर्थानं पाहिलं तर ती जिवंत देखील नाही.
More like light.
एक प्रकारे तो प्रकाश आहे.
Anyway, let's leave it there, but it's good to touch on that.
तर मला वाटतं ते इथं सोडून देऊया. In Buddhism, is there anything that Buddhism relates to the dreams? Because here on this retreat, I mean, he used to see so many dreams.
Well, that's really good. I think it's very good on a retreat to watch your dreams.
तर शिबिरावर असताना तुमच्या स्वप्नांकडे पाहणं हे खूप चांगलं आहे.
I had 3 really good dreams last night.
कालच्या रात्री मला 3 स्वप्न पडले, चांगले स्वप्न पडले.
And the dreams can teach you a lot.
स्वप्न तुम्हाला खूप काही शिकवू शकतात.
But in the Tibetan tradition, it said that you can gain Bodhi in a dream.
तिबेटन बुद्धिझम मध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला स्वप्नामधून बोधी देखील प्राप्त करता येऊ शकते.
So perhaps you could put it like this.
तर अशा प्रकारे ते ठेवता येईल.
You're in the dream.
समजा तुम्ही स्वप्न पाहत आहात.
And the dream is completely convincing.
आणि त्याच्या म्हणजे ते तुम्हाला खरं देखील वाटतं.
When you're dreaming, it seems like real.
तुम्ही जेव्हा स्वप्न पाहता ते खरंच काहीतरी चाललेलं आहे हे तुम्ही पाहता.
But so as you become more and more aware, you can still know that you are dreaming.
आणि जसजसं तुम्हाला त्याच्याबद्दलची अधिक जाणकारी होत राहील तस तसं मग तुम्हाला लक्षात येईल की मी स्वप्न पाहतो आहे.
यू नो दॅट इन अ सर्टन सेन्स दिस इज नॉट रिअल.
आणि मला ह्याची जाणीव होते की मी जे पाहतो आहे ते खरं नाही.
ॲट द सेम टाइम इट्स व्हेरी रिअल.
आणि त्याचबरोबर असंही वाटतं की ते अतिशय अगदी सत्य आहे.
सो वेन यू कॅन रिअली अंडरस्टँड दॅट, वेन यू कॅन रिअली सी दॅट, विल यू रिअलाइज दॅट एव्हरीथिंग इज लाईक दॅट.
तर खऱ्या अर्थानं जर खरोखरच तुम्हाला ते जर समजलं तर तुम्हाला हे कळू शकेल की प्रत्येक गोष्ट ही अशीच आहे.
इन अ वे वी आर ड्रीमिंग नाउ.
तसं पाहिलं तर आता आपण स्वप्नच बघत आहोत.
एव्हरीथिंग इज अपिअरिंग.
काही अनेक गोष्टी ज्या आहेत आपल्या समोर साकार होत आहे.
बट वी डोंट अंडरस्टँड हाउ इट अपीयर्स.
परंतु ज्या काही समोर येत आहे त्या कशा येत आहेत हे मात्र आपल्याला कळणार नाही.
वी थिंक इट्स परमनंट, वी थिंक इट्स रिअल.
आपल्याला असं वाटतं की ते नित्य आहे, ते सत्य आहे.
वी थिंक इट कॅन गिव्ह अस रिअल सॅटिस्फॅक्शन.
आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे मला खरं समाधान जे आहे ते मिळेल.
बट दॅट्स नॉट व्हॉट इट्स लाईक.
परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये.
इट्स ऑल इम्परमनंट.
ते सगळं काही अनित्य आहे.
देयर इज नो आत्मन विदिन इट.
त्यामध्ये आत्मा नावाची वस्तू नाहीये.
अँड वी कॅन नेव्हर होल्ड इट सो दॅट वी हॅव परमनंट सॅटिस्फॅक्शन.
आणि असं पक्क त्याला तुम्ही धरून बसू शकत नाही जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समाधान मिळेल.
सो दॅट व्हेन यू रिअलाइज दॅट दॅट्स बोधी.
आणि हे जेव्हा आपल्याला कळतं त्याला बोधी म्हणतात.
सो यू कॅन रिअलाइज दॅट इन युअर ड्रीम.
आणि ह्याची अनुभूती जी आहे ती तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये देखील होऊ शकते.
एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन द ड्रीम.
प्रत्येक गोष्ट स्वप्नामध्ये घडत असते.
देयर इज अवेअरनेस इन युअर ड्रीम.
जागृती असते तुमच्या स्वप्नामध्ये.
बट यू आर नॉट अटॅच्ड टू व्हॉट इज हॅपनिंग.
परंतु जे काही घडत आहे त्याच्याशी तुम्ही आसक्त झालेला नाहीये.
यू आर नॉट फिक्स्ड.
तिथं तुम्ही पक्के नाहीये.
व्हेन द टेरिबल डीमन अपीयर्स यू आर नॉट फ्राइटन्ड.
भयंकर असं भूत काहीतरी येतं, राक्षस काहीतरी येतो, परंतु तुम्हाला भीती नाही वाटत.
व्हेन द ब्युटिफुल मेडन अपीयर्स यू आर नॉट अट्रॅक्टेड.
अतिशय सुंदर अशी परी तुम्हाला दिसायला लागते तरी तुम्ही आकर्षित होत नाही.
यू जस्ट वॉच, यू लेट इट गो.
फक्त तुम्ही पाहत राहता आणि सोडून देता.
दॅट्स बोधी.
याला बोधी म्हणतात.
अँड इट्स द सेम इन लाईफ.
आणि जीवनामध्ये देखील हे असंच आहे.
द डीमन्स कॅन नेव्हर बी एज टेरिबल एज दे आर इन ड्रीम्स.
स्वप्नामधले जे राक्षस वगैरे असतात ते एवढे टेरिबल नसतात जेवढे आपण प्रत्यक्ष पाहतो.
बट डीमन्स कम.
परंतु येतात ते.
But you let them go. You're not frightened.
आणि तुम्ही त्याला घाबरत नाही, तुम्ही त्याला सोडून देता.
The maidens can never be as beautiful as they are in dreams.
स्वप्नामध्ये ज्या परी तुम्ही पाहता त्या तेवढ्या सुंदर असतात असं नाहीये. ज्या तुम्ही पाहता नेहमीप्रमाणे तेवढ्या सुंदर असतील असं नाही.
But you're not attracted.
परंतु तिकडे मात्र तुम्ही आकर्षित होत नाही.
You let them come, you let them go.
तुम्ही त्यांना येऊ देता आणि जाऊ देता.
So yes, you can gain enlightenment even in a dream.
तेव्हा स्वप्नामध्ये देखील आपल्याला बोधी प्राप्त होऊ शकते.
इफ यू कॉन्टेम्प्लेट द नेचर ऑफ ड्रीम्स दॅट विल बी लिबरेशन.
स्वप्नाचा स्वभाव जर याच्यावर आपल्याला मनन करता आलं तर मग
इफ यू कॉन्टेम्प्लेट द नेचर ऑफ ड्रीम्स दॅट विल बी लिबरेशन.
तर त्याला मुक्ती असं म्हणतात, विमुक्ती असं म्हणतात.
सो येस, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू वॉच युअर ड्रीम्स.
तेव्हा स्वप्न पाहणं हे खूप चांगली गोष्ट आहे.
I'd say two other things at a slightly lower level.
याच्या थोड्याशा खालच्या स्तरावरच्या दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत.
द फर्स्ट इज, वेल यू ड्रीम व्हेरियस थिंग्स.
तर तुम्ही स्वप्न पाहता आणि स्वप्नामध्ये अनेक गोष्टी पाहता.
अँड इफ यू लुक एट युअर ड्रीम्स यू नोटिस सर्टन पॅटर्न्स.
आणि जेव्हा तुम्ही स्वप्नाकडे बघत असता तर त्यावेळेस त्याचा एक साचा बनलेला असतो.
Somebody was saying to this to me. Oh, yes, you notice certain patterns in the dream.
आणि एक साचा त्याचा बनलेला असतो, त्या प्रकारचे तुमचे स्वप्न बनत
असतात.
आणि तो जो साचा किंवा ढाचा बनलेला आहे तो तुमचा स्वतःचा बनलेला.
सो दे टेल यू समथिंग अबाउट युअरसेल्फ.
तर ते तुमच्या बद्दल काहीतरी सांगत असतात.
द पॅटर्न्स यू रिप्रोड्यूस इन युअर ड्रीम्स आर द पॅटर्न्स यू रिप्रोड्यूस इन युअर लाईफ.
स्वप्नामध्ये जे साचे तुमचे तुम्ही पुन्हा पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतात तेच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील बघायला मिळतात.
सो द ड्रीम्स कॅन बी अ व्हेरी गुड वे ऑफ गेटिंग सेल्फ अंडरस्टँडिंग.
तर स्वतःची जाणीव निर्माण करण्यासाठी स्वप्न हे तुम्हाला चांगली मदत करू शकतात.
बट ड्रीम्स आर ऑल्सो अ क्रिएटिव्ह मीडियम.
तर स्वप्न जे आहे तर त्याच्यामधून सृजन अशी काहीतरी निर्माण होतं, एक माध्यम आहे सृजनतेचं.
आय डोंट नो वेदर यू एक्सपिरियन्स दिस बट फ्रॉम टाइम टू टाइम यू गेट अ ड्रीम व्हिच यू फील you could say it's a big dream.
Tar jeva tumhi swapna bagat asta teva tumhala asa vatat asta ki ata he far mothe swapna padle.
It seems to come not just from you.
Ani asahi vatay lagte ki he majhyatun nirman zalele swapna nahi.
Maybe you see beings, you see things happening that just doesn't seem to be to do with you.
Tar tumhi tyachya madhe bakiche lok bagat asta, vastu bagat asta, parantu त्याच्यामध्ये तुम्ही आहात असं किंवा हे तुमच्यातून निर्माण झालंय असं तुम्हाला वाटत नाही.
अँड यू फील युअर इन कॉन्टॅक्ट विथ अ लेवल ऑफ थिंग्स दॅट्स बियॉन्ड युअर नॉर्मल लेवल.
आणि मग तुम्ही अशा स्तरापर्यंत पोहोचता की ते स्तर तुमचं सामान्य स्तरापेक्षा असामान्य असं काहीतरी बनलेलं असतं.
क्रिएटिव्ह लेवल.
आणि त्यालाच सृजनशील असं आपण म्हणतो.
इवन अ सॉर्ट ऑफ ज्ञानिक लेवल.
आणि त्यालाच ध्यानिक स्तर असं पण म्हणू
शकतो. इवन अ a level that's a bit like art.
आणि कलेचं हे स्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल.
व्हेरी व्हेरी मीनिंगफुल,
त्याच्यामध्ये पूर्ण अर्थ भरलेला आहे.
व्हेरी व्हेरी ब्युटिफुल,
अतिशय सुंदर आहे.
ओर व्हेरी जस्ट व्हेरी ग्रँड,
अतिशय जबरदस्त आहे.
So dreams can take you into another level of consciousness.
तेव्हा स्वप्न जे आहे ते तुम्हाला तुमचं जी जाणीव आहे किंवा जागृती आहे त्याच्या दुसऱ्या स्तराला, वेगळ्या स्तरापर्यंत तुम्हाला घेऊन जातात.
I really strongly advise you to take your dreams seriously.
तेव्हा माझा तुम्हाला एक सल्ला आहे द्यावासा वाटतो की तुम्ही तुमचे स्वप्न जे आहे त्याला गंभीरपणे घ्या.
You don't have to interpret them.
त्याचा त्याच्यामधून काय अर्थ निघतो हा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नका.
इन फॅक्ट वेल देयर इज अ फेमस वेस्टर्न सायकोलॉजिस्ट हू वॉज द फर्स्ट टू रियली लुक एट ड्रीम्स इन दिस वे, कॉल्ड सी जी युंग.
सी जी युंग नावाचे एक पश्चिमेकडचे सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी ह्या स्वप्नामधून काय शिकायचं याचा शोध लावलेला.
ही सेड डोंट ट्राय टू इंटरप्रिट ड्रीम्स.
त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्वप्नांचा अर्थ काढू नका.
He said dreams are their own interpretation.
Dream swapna he swatah tyancha artha sangnare ahe.
If you really feel the dream, that's its meaning.
Jar tumhi tyacha anubhav ghetla tya swapnacha tar tyachyatach to artha dadlela.
It's a bit like reading a poem.
Jase apan kavita vasto tasha sarkha.
When you read the poem, you just let it affect you.
कविता जेव्हा आपण वाचतो तर त्या कवितेचा आपल्यावर परिणाम व्हावा असं आपल्याला वाटत असतं.
दॅट इफेक्ट इज द मीनिंग ऑफ द पोएम.
आणि तो जो परिणाम आपल्यावर कवितेचा होतो तर तोच त्या कवितेचा अर्थ असतो.
सो येस, रिअली व्हॅल्यू युअर ड्रीम्स.
तेव्हा तुमचे जे स्वप्न आहेत तर खरंच म्हणजे त्यांचा मान करा.
इट्स अन इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ एक्सपिरियन्स.
तुमचा जो अनुभव आहे त्याचं एक वेगळं हे आयाम आहे.
अँड समटाइम्स वी लिव्ह इन अन इम्पॉर्टंट वे इन आवर ड्रीम्स.
तेव्हा आपण आपल्या स्वप्नामध्ये एखाद्या वेगळ्या पद्धतीने आपण जगण्याचा तिथं प्रयत्न करत असतो.
दॅट कॅन बी बोथ व्हेरी इन्स्ट्रक्टिव्ह, टेलिंग अस अबाउट आवरसेल्व्स.
तर ते स्वप्न जे आहे ते आपणाला काहीतरी मार्गदर्शन करायचाही प्रयत्न करत असतं.
इट कॅन ऑल्सो बी व्हेरी व्हेरी अपलिफ्टिंग, इन्स्पायरिंग.
आणि ते स्वप्न खूप आपणाला प्रेरणा देखील देऊन जात असतं. आपल्या आपलं मानसिक स्तर जे आहे ते उंचावत असतं.
सो आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू हॅव बीन एक्सप्लोरिंग युअर ड्रीम्स.
तर मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांचा शोध घेत आहात.
आय एम शुअर अदर्स हॅव टू, बिकॉज इट हॅपन्स व्हेन यू आर ऑन रिट्रीट.
तेव्हा बाकीच्यांनाही असे अनुभव आले असतील, कारण शिबिरांमध्ये हे असं नेहमी होत असतं.
द टिबेटन्स हॅव व्हॉट दे कॉल ड्रीम योगा.
तिबेटी लोकांमध्ये एक आहे त्याला ड्रीम योग, स्वप्न योग म्हणतात.
यू फाइंड इन द पाद थोदोल, द टिबेटन बुक ऑफ द डेड सो कॉल्ड, देयर्स जस्ट अ लिटल बिट अबाउट ड्रीम्स देयर.
ता बारोडो थोडॉल जे आहे त्याच्यामध्ये स्वप्नाबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे.
Yeah, because they talk of dreams as one of the places where you can gain liberation.
तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की स्वप्न ही अशी जागा आहे की जिथं तुम्हाला मुक्ती मिळू शकते. शेवटचा प्रश्न.
Or you're too hungry for a question. Is our ordination therefore a bodhisattva?
And what is the relation between these and bodhisattva vows?
Well, in a way this is a rather complicated issue.
तर हा जो मुद्दा आहे थोडासा किचकट मुद्दा आहे.
सो वी गॉट इन बुद्धिस्ट ट्रेडिशन द महायान.
तर महायानामध्ये बौद्ध परंपरेमध्ये
अँड इट्स बेस्ड अराउंड द आयडिया ऑफ द बोधिसत्व आयडियल.
आणि त्याच्यामध्ये बोधिसत्वाचा आदर्श याच्याशी हे निगडीत आहे.
अँड इन द क्लासिक महायान थिअरी दॅट्स कंट्रास्टेड विथ द अरहत आयडियल.
आणि महायानाची जो सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये अर्हत जो आदर्श आहे त्याच्याशी थोडासा तिथं मेळ बसवण्याचा
कंट्रास्टेड
त्याच्या विरोधात ते सांगितलेलं आहे.
सो इट्स यू कॅन ईदर हॅव एनलाइटनमेंट एज अन अरहत ओर एनलाइटनमेंट एज अ बोधिसत्व.
तिथं असं सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर बोधिसत्व म्हणून तरी तुम्हाला बोधी प्राप्त होऊ शकते किंवा अरहंत म्हणून सुद्धा बोधी प्राप्त होऊ किंवा बोधी प्राप्त होऊ
यू कॅन गेन एनलाइटनमेंट फॉर युअरसेल्फ अलोन ऑर फॉर द सेक ऑफ ऑल अदर्स
एकतर तुम्ही स्वतःसाठी बोधी प्राप्त करा किंवा मग इतरांच्यासाठी इतरांच्या कल्याणासाठी बोधी प्राप्त
बट रिअली व्हेन यू थिंक अबाउट इट दिस इज क्वाइट रिडिक्युलस
अशा प्रकारे जर आपण विचार करू लागलो तर खरोखरच हे थोडस विचित्र वाटतं
इट्स अ बिट लाइक सेइंग यू कॅन हॅव एन एनलाइटनमेंट व्हिच इज नॉट एन एनलाइटनमेंट
या ठिकाणी असं म्हणता येऊ शकतं की तुम्हाला बोधी हवी आहे परंतु ती बोधी नाहीये खऱ्या अर्थाने
यू कॅन हॅव एन एनलाइटनमेंट व्हिच इज नॉट सेल्फलेस
तर अशी बोधी आहे की जिथं स्वार्थ नाही
इफ एनलाइटनमेंट मीन्स बिकमिंग सेल्फलेस वेल व्हॉट कॅन दॅट मीन बट कंपॅशन
जिथं स्वार्थ नसतो तर तिथं काय निर्माण होतं तर तिथं करुणा निर्माण होते
सो कॅन यू रिअली गेन बोधी व्हिच इज नॉट रिलेटेड टू द बेनिफिट ऑफ अदर्स कॅन यू रिअली गेन अ बोधी दॅट इज नॉट रिलेटेड टू द बेनिफिट ऑफ अदर्स
तर इतरांच्या कल्याणासाठी जे काही मिळवतो त्याला जर आपण बोधी म्हणत नसू तर मग काय म्हणायचं
सो दिस इज समथिंग टू डू विथ बुद्धिस्ट डॉक्ट्रिनल पॉलिटिक्स
तर बौद्धांचा जो बौद्धांचं जे सैद्धांतिक राजकारण आहे तर त्याचा हा भाग आपल्याला म्हणता येईल
वी हॅव गॉट 2500 इयर्स ऑफ बुद्धिस्ट हिस्ट्री व्हिच हॅज गॉट ऑल सॉर्ट्स ऑफ ट्विस्ट्स अँड टर्न्स
तर 2500 वर्षापूर्वीचा हे सर्व इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये असे अनेक वळणं जी आहेत तर ती या संप्रदायाने किंवा बुद्ध धर्माने घेतलेली आहे
अँड व्हॉट बँट हेज गिव्हन अस इज द एबिलिटी टू गो बिहाइंड दॅट हिस्ट्री टू द रिअल एसन्स ऑफ द डर्म
आणि भंते काय म्हणतात की त्याच्या मागे जरा जा आणि त्याचा सार काय आहे तर तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा
सो इफ यू आर कमिटेड टू बोधी यू आर कमिटेड टू बिकमिंग सेल्फलेस
जर तुम्ही बोधी प्राप्त करण्यासाठी तयार झालेला असाल तर तुम्ही निस्वार्थी देखील व्हालच
अदरवाइज व्हॉट आर यू कमिटेड टू
तर मग तुम्ही ऍक्च्युली ज्या प्रतिज्ञाबद्धता म्हणता तर ती कोणाबद्दलची आहे
ऑल द सेल्फलेसनेस कुड मीन इफ यू आर नॉट कमिटेड टू द बेनिफिट ऑफ अदर्स इज कम्प्लीट डेथ
निस्वार्थी म्हणता आणि इतरांसाठी तुम्ही काही करणार नाही असंही म्हणता तर म्हणजे याचा अर्थ तिथं काहीतरी मृत्यूच झालेला
आहे एनलाइटनमेंट वुड जस्ट मीन टर्निंग द लाइट्स आउट
म्हणजे याचा अर्थ काय होईल की बोधी प्राप्त करणं म्हणजे दिवावीज होणं
But what enlightenment means, everything we read tells us this, it means a completely different state of consciousness which is not based on I.
तर बोधी म्हणजे असं आहे की मी वर हे अवलंबित नाहीये आणि पूर्णपणे जागृतीची अवस्था आहे
सो वेल इफ यू वॉन्ट टू कॉल दॅट बोधिसत्व फाईन
ज्याला बोधिसत्व म्हणत असाल तर चांगली गोष्ट आहे
बट द मेन थिंग इज दॅट वी आर एमिंग ऍट the transcendence of self-clinging.
तर आपण काय करतो आहोत की जो स्वतःला जे काही चिकटून आहोत आपण त्याच्या आपण पुढे जाण्याचा पलीकडे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत
this transcendence of self-clinging means selflessness.
जिथं स्व आसक्ती नष्ट होते तर त्या ठिकाणी निस्वार्थ जो आहे तो निर्माण होतो
which means that your consciousness becomes concerned with life itself
tar tumcha jeevan je ahe tar te sorry tumcha je vidnyan ahe kiwa jagruti ahe tar ti tumcha jeevan bante
so I think that's all we need to think
tar hech apnala vichar yachach vichar karava lagel
I think we need to get away from these very artificial schema that have developed in Buddhist history
tar hi di krutrim scheme buddh बौद्ध साहित्यामध्ये निर्माण झालेली आहे तर त्याच्यापासून थोडस आपण दूर राहिलं पाहिजे
सो फॉर इन्स्टन्स अ बोधिसत्व इज एमिंग एट सम्यक संबोधी
जसं बोधिसत्व यांचं ध्येय काय असतं की सम्यक संबोधी प्राप्त केली पाहिजे
सो बोधिसत्व इज डिसाइडिंग दॅट ही विल बी रिबॉर्न ऍट अ टाइम व्हेन द डमर हॅज डिसअपीयर्ड अँड ही विल री इंट्रोड्यूस इट ही विल गेन एनलाइटनमेंट
आणि जेव्हा बुद्ध धर्म हा नष्ट होईल तर त्यावेळेस ते पुन्हा निर्माण होतील आणि मग बोधी प्राप्त करतील
बट आय कांट थिंक लाईक दॅट
पण मी तसा काही विचार करू शकत नाही
इफ आय थिंक लाईक दॅट इट्स अ जोक
जर मी असा विचार करू लागलो तर तो एक प्रकारचा विनोद होईल
इट्स जस्ट माय लिटल ईगो थिंकिंग ऑफ इटसेल्फ इन द फ्युचर इन अ बिग बिग वे
हा माझा जणू काही स्व आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात पुढे काहीतरी निर्माण होणार आहे त्यासाठी तो प्रयत्न करतोय.
सो बंते सेज वी जस्ट फॉरगेट अबाउट दॅट.
तर बंते काय म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा.
जस्ट थिंक अबाउट एंटरिंग द स्ट्रीम ऑफ द धम्म.
बंते फक्त एवढंच म्हणतात, एवढाच विचार करा की मला स्वतःपन्न व्हायचं आहे.
रेकग्नाइज दॅट एंटरिंग द स्ट्रीम ऑफ द धम्म मीन्स लेटिंग गो ऑफ सेल्फ.
त्या स्वतःपन्न होण्यासाठी स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःच्या स्वला
सोडणं. लेटिंग गो ऑफ सेल्फ मीन्स बीइंग सेल्फलेस.
आणि स्वतःच्या स्वला सोडणं म्हणजे निस्वार्थी बनणं.
बीइंग सेल्फलेस मीन्स बीइंग कंपॅशनेट.
निस्वार्थी बनणं म्हणजे करुणावान बनणं.
सो येस वी आर ट्राइंग टू गेट बिहाइंड दिस बुद्धिस्ट डॉक्ट्रिनल पॉलिटिक्स.
तर हे बौद्धांचं सैद्धांतिक राजकारण जे आहे तर त्याच्यात थोडस आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो.
सो इफ वी वॉन्टेड टू डिस्क्राइब दॅट एज इज अ बोधिसत्व वर फेअर इनफ.
तर त्याला बोधिसत्वाचं जे काही आता म्हटलं गेलेलं आहे तर ठीक आहे ते.
बट वी आर नॉट अंडरस्टँडिंग इट इन द वे दॅट द टिबेटन्स विल अंडरस्टँड इट ऑर द चायनीज विल अंडरस्टँड इट.
पण चीन मधले लोक किंवा तिबेटी लोक ज्या पद्धतीने त्याला समजतात त्या पद्धतीने मात्र आपण समजत नाही आहोत.
वी नॉट सेइंग वी आर टेकिंग दिस रोड नॉट दॅट रोड.
आपण असं म्हणत नाही की आपण हा मार्ग स्वीकारतो आहोत तो नाही.
देयर इज ओनली वन रोड.
इथं एकच मार्ग आहे.
देयर इज ओनली वन स्ट्रीम.
एकच स्त्रोत आहे.
अँड दॅट्स द स्ट्रीम ऑफ द धम्म.
आणि तो आहे धम्मस्त्रोत.
सो वी आर ट्राइंग टू एंटर दॅट स्ट्रीम.
तर त्या धम्मस्त्रोतामध्ये आपणाला प्रवेश करायचा.
विच हॅज ऑल द फ्रीडम ऑफ द अरहत.
त्याच्यामध्ये अरहताचं जे काही स्वातंत्र्य आहे किंवा मुक्ती आहे ते देखील आहे.
ऑल द फ्रीडम फ्रॉम द क्लेशेस.
आपल्या क्लेशामधून आपण मुक्त होत असतो.
अँड ऑल द कंपॅशन ऑफ द बोधिसत्व.
आणि बोधिसत्वाचा जो काही करुणेचा अंग आहे ते देखील तिथे असतं.
वी कांट थिंक ऑफ देम सेपरेट.
परंतु त्या सर्वांना आपण वेगवेगळं करू शकत नाही.
सो येस यू कुड से दॅट वी आर कमिटेड टू व्हॉट द बोधिसत्व आयडियल इसेन्शियली मीन्स.
तेव्हा या ठिकाणी आपण बोधिसत्व आदर्श प्रामुख्यानं काय सांगतो हे आपण या ठिकाणी बघतो आहोत.
बट नॉट इन द सेन्स दॅट इट्स ट्रेडिशनली स्पोकन ऑफ.
परंतु पारंपरिकरित्या ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मात्र नाही.
इंटरेस्टिंग इनफ आय बीन हॅव्हिंग दीज डिस्कशन्स विथ बंते क्वाइट रिसेंटली.
मजेशीर गोष्ट अशी आहे की नुकतंच मी याच विषयावर बंतेंबरोबर चर्चा करत आहे.
इव्हन जस्ट 5 days ago, 6 days ago व्हेन आय सॉ हिम बिफोर आय केम हियर.
6 दिवसापूर्वी मी येण्याच्या अगोदर 6 दिवसापूर्वी मी भंतेंशी याच विषयावर चर्चा केलेली आहे.
And I'll be writing this up whenever I get time.
जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा याबद्दल मी लिहिणार आहे.
But yes, the main thing is that you are committed to gaining a state of mind which is selfless.
तर तुम्ही प्रतिज्ञाबद्ध झालेला आहात अशी अवस्था की जिथं निस्वार्थ आहे.
That means you have to be trying to be selfless now.
तर त्याचा अर्थ असा होतो की आतापासूनच तुम्ही निस्वार्थी बनायला सुरुवात केली पाहिजे.
अँड दॅट मीन्स ट्राइंग टू बी कंपॅशनेट, ट्राइंग टू बी फुल ऑफ मेटा.
आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही करुणावान बनलं पाहिजे. तुमच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मैत्रीने भरून गेला पाहिजे.
येस दॅट्स व्हॉट यू आर कमिटेड टू.
आणि हीच तुमची प्रतिज्ञाबद्धता आहे.
मेक नो मिस्टेक अबाउट इट.
याच्याबद्दल कुठलीही चूक करू नका.
इफ यू थिंक यू आर कमिटेड टू समथिंग एल्स इट्स नॉट द बुद्धा.
तुम्ही जर अशा कुठल्याही गोष्टीबद्दल प्रतिज्ञाबद्धता व्यक्त करत असाल तर मग तिथं बुद्ध नाही आहे.
तर यस जास्त काही